त्याला सांगणं ईडीआर रिजेक्शन म्हणजे ऍक्सेप्टेड फॉर प्रोसेसिंग म्हणून. हॅलो.